हरे कृष्ण श्रीमद् भगवद गीता अध्याय श्लोक नंबर 38 हिन आध्यात्मिक जगत में प्रवेश करण का पहिरीं गुरु ऐं गौरंग का कृपा जी याचना कंदे मंगल आचरण कंदासीं ताकि असां जेकी कुछ पढ़ी रहा आहियूं हिन जो पूरो पूरो लाभ प्राप्त थी सके जेको आहे कृष्ण जे प्रेम जी प्राप्ति। ओम अख्यांति मिरांदस्य ज्ञानंजना शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहकण रघुनाथान् वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतम् परिजन सहितं कृष्ण चैतन्य देवं श्रीराधा कृष्णपादा सहगण ललिता श्री विशाखान्वितांश। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपीश गोपिका कांता राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरंगे राधे वृंदावनेश्वरी वृषभानु सूत देवी प्रणमामि हरिके। वंशाकल्पतरुभ्यस्य कृपा सिंधुभ्यैव च पतितनां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे। श्रीमद् भगवद गीता मात जी जय। अध्याय श्लोक नंबर 38 भगवान श्री कृष्ण जे मुखारविंद मां निकतर इन अत्यंत ही पवित्र अमृतमय शब्दन के मुसंग दे चवण जी कोशिश कयो। भगवान चवन था सुख दुखे समी कृत्वा लाभालाभौ जया जयौ ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापम् अवाप्स्यसि। सुख दुःखे समी कृत्वा लाभालाभौ जया जयौ ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापम् अवाप्स्यसि। सुख दुःखे समी कृत्वा लाभालाभौ जया जयौ ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापम् अवाप्स्यसि। सुख दुःखे समी कृत्वा लाभालाभौ जया जयौ ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापम् अवाप्स्यसि। शब्दन जी मायने लिसो सुख दुखे समय कृत्वा। सुख यानी सुख, दुखे यानी दुख, समय यानी समान रूप सा कृत्वा इये कंदे। लाभा लाभव यानी फायदो ऐं नुकसान, जया जयो यानी जीत ऐं हार बई। तथा युद्धाय युज्यस्व, तथा मतलब तेह खां पोए युद्धाय युद्ध करण जे लाइ युज्यस्व युद्ध कर।
न एवं न मतलब कदहि न एवं मन ही न तरा पापम पाप कर्म कर्म फल के अवापससी तो प्राप्त करने तर्जमो तो दुख या सुख लाभ या हानि हार या जीत जो विचार करण का सिवाय युद्ध के वास्ते युद्ध कर ये करण से तू कदहि पाप जो भागी न कोन थींदे। श्री प्रभुपाद जी ॾाढी सुहिणे तरीक़े सां समुझाईंदा। असां सभु ध्यान सां श्री प्रभुपाद जी जे तात्पर्य खे ॿुधण जी ऐं समुझण जी कोशिश कंदासीं। तात्पर्य श्री प्रभुपाद द्वारा श्री प्रभुपाद जी जय। श्री प्रभुपाद जी चवनि था हींअर भॻवान श्री कृष्ण सिद्धीअ तरह चवे थो त अर्जुन खे युद्ध करण लाइ युद्ध करणु घुर्जे, छाकाणि त हू युद्ध चाहे थो। सुख या दुख, फ़ाइदे या नुक़सान, जीत या हार जो कृष्ण भावनामृत जी क्रियाउनि में कोई महत्व कोन्हे। हर कार्य श्री कृष्ण लाइ पूरो करणु घुर्जे, इहा ई दिव्य भावना आहे। हिते श्रील प्रभुपाद जी ॿुधाए रहिया आहिनि त वास्तविक जीव जॾहिं कार्य कंदो आहे त उन जी भावना छा हुजणु घुर्जे। भॻवानु अर्जुन खे चवे थो त तोखे कोई अधिकार नाहे सुख ऐं डुख जे बारे में सोचण जी, तोखे कोई अधिकार नाहे लाभ या हानिअ जे विषय में सोचण जो, तोखे कोई अधिकार नाहे जय या पराजय जे विषय में सोचण जो। तू जीव आहीं मुंहिंजो दास, ऐं दास जो सिर्फ़ हिकिड़ो ई कर्तव्य हूंदो आहे त मूंखे पंहिंजे मालिक जी पंहिंजे स्वामीअ जी आज्ञा खे पालन करणो आहे। त हिते भॻवानु श्री प्रभुपाद जी ॾाढे खोले करे ॿुधायो आहे छाकाणि त हू युद्ध चाहे थो, छाकाणि त भॻवान जी इच्छा आहे युद्ध थिए ऐं अधर्मियनि जो नाश थिए, त अर्जुन खे इहो कार्य करणो। सुख या दुख, फ़ाइदे या नुक़सान, जीत या हार जो कृष्ण भावनामृत में जे क्रिया में कोई महत्व कोन्हे। कहिड़ो बि कार्य इहो सोचे न कबो आहे त इन सां मूंखे छा प्राप्त थींदो। जेकॾहिं पंहिंजे लाभ ऐं हानिअ जे विषय में सोचो त पोइ उहो कार्य असांजे बंधननि जो कारण बणिजंदो, बारंबार ॼमण ऐं मरण जे वाट ते मोटणो पवंदो। तंहिं करे हर कार्य श्री कृष्ण लाइ पूरो करणु घुर्जे, इहा ई दिव्य भावना आहे। अॻियां श्री प्रभुपाद जी चवनि था तंहिं करे भौतिक क्रियाउनि जो कोई कर्म फल कोन आहे। जेको पंहिंजे इंद्रियनि जी तृप्तीअ लाइ कर्म करे थो, चाहे सतो गुण में या रजो गुण में, इन खे सुठो या ख़राब फल प्राप्त थिए थो। पर जे पाण खे पूरीअ तरह कृष्ण भावनामृत जे कार्यनि में अर्पण कयो आहे, इहो कंहिंसां बि बदल कोन्हे ऐं न को कंहिंजो कर्ज़दार आहे। जीअं कोई रवाजी कार्यनि करण में हूंदो आहे, इहो चयो वियो आहे, देवर्षि भूताप्त नरणां पितॄणां न किं करो नायं ऋणी च राजन्, सर्वात्मनाय शरणं शरण्यं गतो मुकुन्दं परिहृत्य कर्तुम्। मतलब देवर्षि भूताप्त नृणाम पितृणाम, मनुष्य जे जीवन में घणा ही ऋण हूंदा आहिनि। कहिड़ा? जेके देवताउनि जा ऋण हूंदा आहिनि, देवर्षि ऋषियुनि जा ऋण हूंदा आहिनि, मनुष्यनि जा ऋण हूंदा आहिनि, पंहिंजे पिता जा माता पिता जा ऋण हूंदा आहिनि। त असां इन संसार में अची करे उहे ऋण चुकाइणा पवंदा आहिनि। जेकॾहिं न चुकाईंदासीं त पोइ नरक में वेंदासीं। लेकिन इन जो हिकिड़ो सरल समाधान लिखियलु आहे शास्त्र में, को बि जंहिं ॿिया सभु धर्म छॾे करे गतो मुकुंदम परिहृत्य, मुकुंद गतो मुकुंदम शरण में जेकॾहिं उहो भॻवान श्री कृष्ण जे वापसि ॾिसो, को बि जे ॿिया सभु धर्म छॾी मुकुंद श्री कृष्ण जे में पूरीअ तरह शरण वरिती आहे, उहो न कंहिंजो कर्ज़दार आहे ऐं न कंहिं लाइ ॿधलु आहे। न किं करम नायम ऋणी चराज, कंहिं सां ॿधलु नाहे, कंहिंजो कर्ज़दार न आहे, न को देवताउनि, न को ऋषियनि, न को आम माण्हुनि, न को मिटनि माइटनि, نہ کو انسانیت نہ کو پترن جو قرض دار یا بدلا ہے. یو شریمد بھاگوتم جو 11.5.41 یارہ سکند جے پنجے ادھیا شلوک نمبر 41 شیلا پربھو بدھائے تو جے کرے اسا بھگوان شری کرشن کی بھکتی کرنا ہوں ان کی شرن میں ویندا ہوں پینے جیون کے بھگوان کی بھکتی میں سمرپت کرنا ہوں تو اصا کہیں جا بدل نہ آئیں کہیں جا بھرنی نہ آئیں کہیں جا قرضدار نہ آئیں کو بھرن چکائن باقی نہ رہو چاکان تو بھگوان کی بھکتی کرے سب رن ختم تھی ویندا ہیں. بھگوان شری کرشن ارجن کے انسدھی طرح یہ اشارو کیا ہے تو ایندر شلوک میں یہ وشے ودھک صاف طرح سے سمجھا ویندو. ہاں اتنے تو صرف اشارو کیا تھی بھگوان ہاں ڈسو شیلا پربھو پاد جی کڈن کرپالو ہیں صاف بدائے سدائیں تو بھگوان اتنے چون تھا تو سب کچھ کم کیول بھگوان کی پرسنتا لائے کرنا گرجے ان اصا کرمن کے سٹھن خراب نتیجن کا باہر نکری کرے بھگوت پراپتی کرے سکوں تھا چاکان تو کرشن بھاؤنا امرت جو مطلب یہ ہے تو کرشن کی پرسنتا لائے سب کرم تو بھگوان بھلی یہ چیز کھولے نہ بدائے بھگوان صرف ایترو چی ہے سکھ دکھے سمے کتو لابا لابو جیا چھو سکھ یا دکھ ہار یا جیت لابھ یا ہانی ان سبھی کے سمان سمجھی کرے یدھائے یجسو یدھ کرنے لائے یدھ کرنا وم پاپ این کرنے سے تو کے پاپ نہ لگندو بھگوان تو ایترو بدھائیو پر بھگوان جا جے بھکت ہوندا ہیں سے بھگوان کا بہ زیادہ کرپالو ہو جائیں متا ایترو بدھی کرے صبح جے کدی اساں جی مرتیو تھی ونے تو اساں کے اینڈ خبر نہ پوے بھگوت گیتا جو ہر شلوک میں اینڈ بدھائے چھڈیو تائیں شیلا پربھو پاد جی کہ ایٹ لیسٹ چاہے ہانے تشلا پربھو جی انتم لکھو ہے تو بھگوان شری کرشن ارجن کے ان سدھی طرح یہ اشارو کیا ہر تو اجا اسٹیپ بائی اسٹیپ ارجن کے بھگوان بدائے رہا ہیں ایندڑ وقت میں یہ وشے ودھک صاف طرح سمجھا اگیا ہلی کر بھگوان صاحب بدھن والا تو یجارتھات کرمن نتر لوکویم کرم بندن بھگوان کی پرسنتا لائے جی کم نہ کنداسی تو کرم اصاج بندن جا کارن بنجندا ہاں یہ صاف جدی بھگوان چی چڈی ہے اگیا ہلی کرے تو سرو دھرمان پریتیا جمام ایکم شرنم رجا سب کم فٹا کرے مجھے شرن میں اچھو ماں تمہیں سبھی پاپن سا ارجن پاپن کی گال تو کرے نا ارجن یہ تو چوے نا تو کہ جی کدیں ماں یدھ کندم تو پینے کٹمب کی ہتیا جو مجھے پاپ لگند تو بھگوان چوے تو لگند تو لگے ماں ویٹو آیا نا ماں تو سبھی پاپن کا چھڈائیس تو صرف یہ سوچے کرے کاریہ کر تو تھی پرسن کرے رہو آئی اتہاس میں اڑا گھنا ہی اتہاس اصاجا بدائن تھا تو گھنا ہی اڑا بھکت ہیں جن پینجا کرتویہ پورا نہ کیا پر بھگوان کی پرسنتا لے جی کدی ان کاریہ کیا تو ان سب اپرادھ یہ اپرادھ نہ تھو ہے ان بلکہ انہی کے کرے ان کی پوجا تھی ویندی ہے ان جو شاسترن میں ذکر اندو ہے ان جا مہاتما گن گائیندا ہیں ہاں ڈٹھو ونے تو ماتا پتا جی آگیا پالن کرن ایکڑے سنتان جو ایکڑو کرتویہ ہے ہر کو دھرم یہ بدائیں ہے تو اصل ماتا پتا کی گال جو گال تے ہلن گرجے ان کی ماتا پتا کی گال منن आवश्यक आहे हर को धर्म बुधाइंदो आहे लेकिन असा जो धर्म बुधाए थो त प्रहलाद महाराज हिरण्यकश्यप जी गाल के न मनो तो वो परम भक्त हो पोई भी ये तो न चयो वेंदो ॾिसो प्रहलाद महाराज पंहिंजे माता पिता जी गाल के न मनो नरक में वेंदो केर चवंदो छाकाणि त उन माता पिता जी गाल तेस ताई मनण आवश्यक आहे जेस ताई उहो धर्म जे अनुसार असां खे ॿुधाइनि था माता पिता पहिरां गुरु माता चई वेंदी आहे लेकिन जे कॾहिं उहा माता असां खे भॻवान जी भक्तीअ खां हटाए थी पई त पोइ उन गुरूअ जी आज्ञा मञण जी कोई ज़रूरत कोन्हे. जीअं शुक्राचार्य घणो ई ॿुधायो महाराज बलीअ खे ॾिस इहो जेको आयो आहे न तोखां टे पेर धरती वठण लाइ उहो को साधारण न आहे इहो साक्षात भॻवान आहे तोखां तुंहिंजो सभु वठी वेंदो नंढड़ो ॾिसण में अचे थो पेर जे वधाई त पोइ सॼी तुंहिंजो सॼो जेको राज आहे सो हिकु पेर में ई माउ पीउ वठंदो। तूं इन खां इन खे दान ॾियण जो संकल्प न कर। गुरूअ जी आज्ञा मञणु शिष्य जो सभ खां वॾो परम कर्तव्य आहे। भॻवान पाण चवनि था, प्रथमस्तु गुरु पूज्यम तदर्थम मम अर्चनम। पहिरीं तव्हांखे पंहिंजे गुरूअ जी पूजा करणु घुर्जे, पोइ मुंहिंजी शरण में अचो। लेकिन उहो ई गुरु जेकॾहिं असांखे भॻवान जी पूजा करण खां रोके थो त उहो तिरस्कृत करण जी योग्य आहे। उन गुरु जी ॻाल्हि मञण जी ज़रूरत न आहे जेको असांखे ॿियो सभु त ॿुधाए थो, पर भॻवान जी भक्ति करणु, भॻवान जी समर्पण करणु नथो ॾेखारे। त असांजो इतिहास असांखे ॿुधाए थो, महाराज बलीअ त शुक्राचार्य जी ॻाल्हि न मञी, पर उन ॻाल्हि न मञण जे प्रताप सां साक्षात भॻवान उन जो दरबान थी वियो। साक्षात भॻवान इहो स्वीकार कयो त बली ॿुधाए मूंखे, मां तुंहिंजी कीअं सेवा कयां। तो एतिरो न शुद्ध कार्य कयो आहे, मूंखे प्रसन्न कयो आहे, हाणे मुंहिंजो कर्तव्य आहे मां तोखे प्रसन्न कयां, तंहिं करे मां तुंहिंजे सुतल लोक जो दरबान भॼंदो। हीअं चतुर्मास हली रहियो आहे न, चतुर्मास जा चार महीना भॻवान विष्णु वेंदा आहिनि महाराज बलीअ जे द्वार जी दरबानी करण लाइ। त जेकॾहिं असां भॻवान जी भक्ति कयूं था त पोइ भली असांखो अपराध बि थिए, मतिलब भौतिक दृष्टिअ सां अपराध बि थिए थो, जीअं ॾिसजो ॾिठो वञे त पतीअ जो आदेश पालन करणु पत्नीअ जो एकमात्र धर्म आहे। चाहे पति कहिड़ो बि हुजे, शास्त्र त हेसि ताईं ॿुधाए थो त चाहे पति शराबी हुजे, माना ख़राब कर्म करण वारो हुजे, या फिर दैतन जहिड़ो स्वभाव हुजे, जो बि हुजे, असुर हुजे, त बि पत्नीअ जो कर्तव्य छा आहे त पंहिंजे पतीअ जी सेवा करे ऐं उनखे प्रसन्न करे। पर उहे गोपियूं जेके पतीअ खे, जंहिंजे पतीअ जी आज्ञा न हुई कि उहे वञनि, पतीअ खे न ॿुधाए करे या पतीअ जी आज्ञा जे अनुसार, पतीअ जी आज्ञा जो उल्लंघन करे भॻवान खे प्रसन्न करण लाइ जॾहिं वञनि थियूं, त पोइ श्रीमद भागवत महापुराण उन्हनि खे परम भक्त ॿुधाए थो। जे परम विरक्त जेके सुखदेव गोस्वामी आहिनि, से बि गोपियुनि जी प्रशंसा कंदा आहिनि। महाप्रभु त हेसी ताईं चवनि था त नाहम विप्र न च नरपति न वैश्यो न शूत्रो नाहम वर्णी न च गृहपति न वानस्थो यतुर्वा किंत्वा धरा पूर्ण अमृतस्तद्देह गोपी भरतु पद कमल दास दास दासान दास। मां त उन्हनि गोपियुनि जे भरता, ही कृष्ण गोपियुनि जी संपत्ति आहे, ऐं मां उनजे दासनि जे दासनि जे दासनि जो दास आहियां। इन खां अलावा मुंहिंजी का असलियत न आहे, मुंहिंजी का वास्तविकता न आहे। मां त उन गोपियुनि जे भरता, गोपियुनि कृष्ण खे सर्वस्व समर्पित कयो। ऐं कृष्ण चवे थो कि अहम भक्त पराधीन, मां त भक्तनि जी आधीन आहियां। त वास्तव में जेकॾहिं असां कृष्ण खे प्रसन्न करण लाइ कोई बि कार्य करियूं था, हृदय में जेकॾहिं इहा भावना आहे त असां इहो कार्य कृष्ण खे प्रसन्न करण लाइ कयूं था, त उहो कॾहिं बि ग़लति नथो थी सघे। उहो ई वास्तव में इहो जेको योग आहे न कृष्ण सां जोड़ण जो, इहो ई वास्तव में कर्म जो कौशल, रियल कर्म, कर्म जी जेकी सुंदरता आहे न, उहा ई आहे त असां भॻवान खे प्रसन्न करण लाइ कर्म करूं। ॿियो हिन संसार में हर पुण्य ऐं हर पाप असांजे लाइ पाप ई हूंदो आहे। पाप त पाप हूंदो आहे, पर पुण्य बि हिकड़े तरीक़े सां पाप हूंदो आहे। तव्हां चवंदा पुण्य कीअं पाप हूंदो, हा न, पुण्य कीअं पाप हूंदो? छाकाणि त उन जे पुण्य जे प्रताप सां भली असां केतिरा ई टाइम स्वर्ग में वञूं, पर क्षीण पुण्य मृत्यु लोकम विशंति, हा न, पोइ वापसि उहो ई पुण्य जॾहिं समाप्त थी वेंदो आहे त असांखे पुनर ॿीहर हिन धरतीअ में अचण जे लाइ विवश कंदो आहे। असांखे उन माता जे गर्भ में अचणो पवंदो आहे, जिते नव महीने ताईं असांखे नरक में रहणो पवंदो आहे। असां ॾिसंदा संसार में जेको बि ॿार पैदा थींदो आहे उहो संसार में अचंदे ई रुअंदो आहे, ॾाढो ॾुखी, माना कॾहिं असां वञूं किथां खां ड्रिजी करे, को ॾाढो भयानक को सफ़र हुजे, घर अची करे कीअं रोअणो पवंदो आहे कि मुंहिंजे साथ एतिरो ग़लति हादसो थियो, मुंहिंजे साथ ईअं न थियणु घुरिजे, ईअं थियो। त ईअं ई ॿार खे उन समय गर्भ जे अंदरि जेकी उन जी स्थिति हूंदी आहे न, सा पकी यादि हूंदी आहे। ॿाहिरि अचंदे ई रुअंदो आहे, ॾाढो रुअंदो आहे, ऐं सभु चवंदा आहिनि हा रोहित थो चुप करायोसि, कीअं इहो ॾियोसि इहो ॾियोसि। पोइ हिते भौतिक वस्तु आहिनि जो जॾहिं उनखे प्राप्ति थींदी आहे, पोइ सम्झंदो आहे इहो ई सुख आहे शायदि। अंदरि में जेको भॻवान सां प्रोमिस करे आयो हो त मां ॿाहिरि मूंखे हिन नरक मां कढ, मां ॿाहिरि वञी करे तुंहिंजी भक्ति कंदो, उहे सभु प्रोमिस विसरी वञा वेंदा अथसि। ॿार अची करे वरी भौतिक आसक्तिअ में फसी वेंदो आहे, त उहो पुण्य जंहिंजी बदिले में तव्हांखे वरी ॼमण जेको ॼमियो आहे उनखे अवश्य रोग थींदो। हिकिड़ो न हिकिड़ो रोग अवश्य लिखियो आहे शास्त्र में, जन्म मृत्यु जरा व्याधि थींदो, कोन को दुख थींदी, कोन को व्याधि थींदी, को अवश्य ॿुढो थींदो, हिकिड़े ॾींहुं ॿुढो थींदो, बीमार थींदो ऐं अंत में मरी वेंदो। मरण को सवलो आहे, असांखे ख़बर न आहे। गरुड़ पुराण खे जेकॾहिं कॾहिं कंहिंजी मृत्यु थिए त रखो ऐं ॿुधो त हुन में केतिरो लिखियल आहे त मृत्यु जे समय केॾो कष्ट थींदो आहे। मृत्यु जे समय जॾहिं असांजा प्राण, असांजी जेकी आत्मा शरीर मां निकिरंदी आहे न, त उन सां गॾु असांजो सूक्ष्म शरीर बि हूंदो आहे, जंहिं मन बुद्धि अहंकार हूंदा आहिनि। मन बुद्धि अहंकार इन भौतिक शरीर सां पंहिंजो संबंध तोड़णु चाहींदा आहिनि। उन्हनि जी मन जी इहा इच्छा हूंदी आहे त न, मां अञा बि इन शरीर में रहां, अञा बि भोग कयां, जेको अॼु ताईं कमायो आहे उन जो आनंद वठां। दिलि न चवंदी अथसि मन बुद्धि अहंकार जे निकिरण, लेकिन यमदूत अची करे खींचे करे असांजे शरीर मां उहे असांजी आत्मा सां गॾु सूक्ष्म शरीर खे कढंदा आहिनि। ऐं ईअं जीअं को कंडन वारो जेको वृक्ष हूंदो आहे उन ते जेकॾहिं असां मलमल जो कपिड़ो ईअं लारियो ऐं सॼो उहो टाइट पकड़जी वञे सभिनी कंडनि सां ऐं उनखे वरी खींचे करे कढो त कीअं न चिथरा चिथरा थी वेंदा आहिनि न उन कपिड़े जा। उन ई तरह मन बुद्धि अहंकार खे चवंदा आहिनि हज़ारो बिच्छू हिक साथ जेकॾहिं ॾसणंदा आहिनि अहिड़ो ज़्यादा तकलीफ़ थींदी आहे उन टाइम ते। त उहो पुण्य जंहिंजी बदिली में असांखे ॼमणो पवे वरी मरणो पवे, त पोइ उहो त पुण्य बि पाप जे बराबरि आहे न। तंहिं करे यमदूत ॿुधाइनि था विष्णुदूतनि खे, विष्णुदूत पुछनि था ॿुधायो त हिन संसार में अपराधी केरु आहे ऐं कंहिंखे तव्हां सज़ा ॾींदा आहियो। तॾहिं यमदूत चवनि था जेके बि माण्हू कर्म कनि था उन्हनि खे असां अवश्य सज़ा ॾींदा आहियूं। कर्म त सभु कंदा आहिनि, भॻवान चयो आहे न ही कश्चित क्षणम अपि जातु तिष्ठति अकर्मकृत। संसार में को बि अहिड़ो न आहे जेको कर्म करण खां रही सघे। त पुछा तव्हां सभिनि खे सज़ा ॾींदा आहियो, चए थो हा जेके बि कर्म कंदा आहिनि असां उन्हनि खे सज़ा ॾींदा। त पुछे के त चङा कर्म बि कंदा आहिनि न, पोइ उन्हनि खे सज़ा छो ॾींदा आहियो, उन्हनि खे नर्क में छो वठी वेंदा आहियो। त पोइ ॿुधाइनि था त छाकाणि त भौतिक जगत में जेको बि असां कर्म कंदा आहियूं उन में का न का अवणाई हूंदी आहे, का न को दोष हूंदो आहे। त उन दोष उहो जेको गुण जेको हूंदो आहे उन ते जॾहिं हावी थी वेंदो आहे त पोइ उन दोष जे करे उन्हनि खे अपराध लॻंदो आहे। ऐं अपराध जीअं असां को चङो कमु बि कंदा आहियूं पोइ वरी पंहिंजी वॾाई कंदा आहियूं त असां इहो कमु कयोसीं, असां जेकॾहिं भक्ति बि कंदा आहियूं त ॿियनि भक्तनि जी वरी निंदा कंदा आहियूं त हिन हीअं न कयो, मां त ॾिसो हीअं थो कयां। त जेको उन जे अंदरि टच हूंदो आहे न, छाकाणि त भौतिक प्रकृति अहिड़ी आहे जेके असांखे खाल हर पुण्य सां गॾु को न को अपराध चिमटाए करे ॾेई छॾींदी आहे। त पोइ असां छाकाणि त जॾहिं ताईं असां भॻवान जी भक्ति न कंदासीं तॾहिं असां उन्हनि अपराधनि सां छुटी न सघंदासीं। तंहिं करे हर कर्म जे बदिली में असांखे अनर्क में वञणो पवंदो। तंहिं करे भॻवान चैतन्य महाप्रभु त हिते ताईं ॿुधाए छॾियो त चारई वर्ण आश्रम यदि कृष्ण नाही भजे स्वकर्म करी तेसे रव रवि परे मजे। भले ई केॾा बि पुण्य कर्म कयो, चारई वर्णनि जा जेके सही सही कार्य आहिनि, हाणे हिते भॻवान त ॿुधाए थो न तूं क्षत्रिय आहीं त तूं युद्ध कर। चैतन्य महाप्रभु चवनि था जेकॾहिं ब्राह्मण पंहिंजो कर्तव्य करे, क्षत्रिय पंहिंजो कर्तव्य करे वैश्य पंहिंजो कर्तव्य पूरो करे ऐं शूद्र सभु वर्ण पंहिंजे ई पंहिंजे कर्तव्यनि खे एकदम परफेक्ट तरीक़े सां कनि ऐं चारई वर्ण आश्रम यदि कृष्ण न ही बजे अगर वो कृष्ण भगवान जी भक्ति नथा कन स्व कर्म करी ते पंहिंजा कर्म चङी तरह करण खां पोइ बि रव रवि परे मजे पोइ बि उन्हनि खे नर्क में वञणो पवंदो अवश्य वञणो पवंदो छाकाणि त जीव जो इहो कर्तव्य आहे भगवान जा असीं सेवक आहियूं त असांखे भगवान श्री कृष्ण जी भक्ति करणी आहे जेकॾहिं नथा करियूं त पोइ असां अवश्य अपराधी आहियूं ऐं नर्क में वञण जे योग्य आहियूं हिकिड़ो संसारी लिहाज़ सां असां कुझु बि करियूं था अॻियां हली त भॻवान इहो चवंदा के जेकॾहिं खाधो बि पचाए करे खाईंदा आहियूं न पंहिंजी इंद्रियनि खे सुख ॾियण लाइ 3.13 में भॻवान चवनि था यज्ञ शिष्टाचरण संतो मुच्यन्ते सर्व किल्बिषं भुञ्जति ते त्वगम पापा ये पचन्ति आत्मकारणात् नर्क में वञण लाइ त खाली खाधो खाइण काफ़ी आहे भुञ्जते ते त्वगम पापा वॾा अपराध लॻंदा आहिनि तंहिं करे श्रील प्रभुपाद जी वॾा कृपालू असांखे ॿुधाइनि था त जेको बि कमु करियूं असां भॻवान खे प्रसन्न करण लाइ करियूं इहो ई सभिनि शास्त्रनि जो सार आहे श्रीमद भगवत गीता जो सार आहे अंत ताईं इन ॻाल्हि खे भॻवान समुझाईंदा खोले करे ॿुधाईंदा अॼु भॻवान चवनि था सुख दुखे समय कृत्वा अर्जुन ईअं थे चयो न कि मूंखे ख़बर न आहे त बहितर छा आहे इन्हनि खां जीता या इन्हनि खां हारिया जीअं श्लोक नंबर 2.6 में भॻवान अर्जुन पुछो न चए तद्वित्मः कतरन्नो गरीयो यद्वा जयेम यदिवानो जयेयुः यानि वहत्वा न जिजीविषामः देवस्थिता प्रामुखे धार्तराष्ट्रम कि न को असी इहो ॼाणो था त बहितर छा आहे हिननि खे जीतण या उन्हनि खां जीती वञण जेकी असांजे साम्हूं युद्ध में बीठा आहिनि उन्हनि धृतराष्ट्र जे पुटनि खे असां मारियोसीं त पोइ असांजो जीअण जी बि का ज़रूरत कोन्हे यानी कि अर्जुन पुछे त मूंखे ख़बर न आहे कि मां हिननि खे जीतियां या हारियां इहो बि मूंखे समुझ में नथो अचे त मुंहिंजो लाभ छा आहे मुंहिंजो हानि छा आहे जीते छॾंदमि मां हिननि सभिनि खे मारींदमि तॾहिं बि मूंखे ॾुख थींदो त मुंहिंजा भाइर मरी विया ऐं जेकॾहिं हारजी वेंदसि त हूअं ॾुख थींदो त ॾुख त आहे सुख में बि मूंखे ॾुख थो ॾिसजे लाभ में बि मुंहिंजो हानि थो ॾिसजे जय में बि मुंहिंजी पराजय थी ॾिसजे त पोइ मां छा कयां तॾहिं भॻवानु इन जो उत्तर ॾेई रहियो आहे त ॾिस अर्जुन युद्ध करणु तुंहिंजो कर्तव्य आहे ऐं कर्तव्य कीअं पूरो कबो आहे कि उन जो चाहे कुझु बि रिज़ल्ट हुजे सुख दुखे समय कृत्वा सुख हुजे चाहे ॾुख हुजे सुख प्राप्त थियण ते ॾाढो हर्षित थियण जी ज़रूरत न आहे ऐं ॾुखी ॾुख प्राप्त थियण ते अति शोक करण जी ज़रूरत न आहे उन्हनि खे समय कृत्वा इक्वल समझणो आहे चाहे कुझु बि मिलियो आहे असांजे कर्तव्यनि खे पूरो करण खां पोइ रिज़ल्ट छा आयो आहे उन्हनि ते असांखे कोई अन एक्स्ट्रा रिएक्शन न ॾेखारणो कि सुखी थियण ते ॾाढो सुखी या ॾुखी थियण ते पंहिंजे जीवन जी हानि समझणु लेकिन भॻवानु चवनि था सुख दुखे समय कृत्वा लाभा लाभव जया जयो लाभ थिए हानि थिए जय थिए या पराजय थिए इन्हनि सभिनि खे हिकु समान समुझणु त हिते हिकिड़ो प्रश्न त उथे थो त अॼु हिन संसार में असां कोई बि कार्य कंदा आहियूं त इहो त ज़रूरु सोचींदासीं न त इन मां असांखे सुखु मिलंदो या ॾुखु मिलंदो इन मां असांजो लाभ थींदो या हानि थींदी जय थींदी या पराजय इहो त ज़रूरु सोचींदो न माण्हू लेकिन भॻवान त चए थो इन्हनि सभिनि खे इक्वल समुझो त पोइ जेको इहो संसार में असां एडवांसमेंट चाहियूं था जेकी प्रोग्रेस चाहियूं था असां चाहियूं था असां धन प्राप्त कयूं घणे खां घणो असां भौतिक एजुकेशन प्राप्त कयूं जो जेको बि माना प्रोग्रेस लाइ असां कयूं था त उन लाइ असांखे पोइ कुझु बि महिनत न करणु घुरिजे बसि जेको आहे उन ते आनंदित रहणु घुरिजे क्रियाशील क्रिया न करणु घुरिजे भॻवानु चवे थो न क्रिया करियो तव्हीं युद्धाय युज्यस्व तव्हांजो जेको कर्तव्य आहे सो करियो कर्तव्य करण सां कॾहिं बि पाप नथो लॻे बसि पंहिंजो कर्तव्य ईमानदारीअ सां कयो जहिड़ी बि स्थितीअ में तव्हां आहियो, तव्हां हाणे असां ॾिसूं, असां कुझु बि आहियूं, माता आहियूं, पिता आहियूं, पति आहियूं, पुत्र आहियूं, संतान आहियूं, जेको बि जहिड़ी बि स्थितीअ ते आहियूं, त असांखे उते पंहिंजो कर्तव्य समझी करे करणो आहे। उन जो छा रिज़ल्ट निकिरियो? हाणे अॼु असां सभई सोचींदा आहियूं न त मां त सभिनि सां केॾो कंदी आहियां, कॾहिं लॻंदो आहे मां त सबके साथ अच्छा करती हूं, पता नहीं मेरे साथ इतना बुरा क्यों करते हैं, हर कोई मेरे साथ ही बुरा करता है, ईअं सोचींदा आहियूं न। त इहो न आहे सोचणो त उन जो रिज़ल्ट मूंखे छा मिली रहियो आहे। हर को व्यक्ति ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, ब्रह्मचर्य, वानप्रस्थ, ग्रस्त ऐं सन्यासी सभु जेकॾहिं इहो सोचे करे कर्तव्य कनि त असांखे त पंहिंजो कर्तव्य पूरो करणो आहे, भले उन जे बदिले में छा बि मिले, त उन सां उन्हनि जे कर्मनि जो बंधन घटिजी वेंदो। वास्तव में असांजो सभ खां वॾो ॾुख जो कारण छा आहे त असां कर्म बंधन में फसंदा आहियूं न। कर्म बंधन में नथो फासे, को बि कर्म हुजे उहो बंधननि में नथो फासे, पर कर्म करण जे टाइम ते जेकी असांजी भावना हूंदी आहे न, जेकी कॉन्शियसनेस हूंदी आहे न, सा असांखे बंधननि में बांधंदी आहे। जॾहिं असां कोई बि कार्य इहो सोचे कंदा आहियूं त इहो कार्य मां पाण खे प्रसन्न करण लाइ करे रही आहियां, इन सां मूंखे आनंद ईंदो, त उन ई टाइम ते उहो कर्म जेको आहे सो बंधननि जो कारण बणजंदो। इहे मुंहिंजा ॿार आहिनि, इन्हनि खे पालण लाइ मां इहो कार्य करे रहियो आहियां, उन ई टाइम ते इहो कर्म असांजे बंधननि जो कारण बणजंदो। लेकिन कॉन्शियसनेस चेंज थी वञे ऐं असां इहो सोचूं त इहो कार्य मां इन लाइ करे रही आहियां ताकी भॻवान मूंखे इहो इहा ड्यूटी ॾिनी आहे, इहो कर्तव्य ॾिनो आहे मूंखे, हिन टाइम इन जी माता बणायो आहे, हिन जी पत्नी बणायो आहे, हिन जी पुत्री बणायो आहे, त पोइ भॻवान जेको मूंखे रोल ॾिनो आहे उहो मूंखे सुठे तरीक़े सां, चङे तरीक़े सां करणो आहे। करणो छाकाणि आहे? छाकाणि त मूंखे भॻवान खे प्रसन्न करे भॻवान खे प्राप्त करणो आहे। रोल ॾिनो अथई उहो मूंखे ॾाढी ईमानदारीअ सां परफेक्टली करणो आहे, त पोइ जॾहिं इहा कॉन्शियसनेस हूंदी आहे न, त इन खे चवंदा आहिनि कृष्ण कॉन्शियसनेस। कृष्ण कॉन्शियसनेस मीन्स चेंज ऑफ द कॉन्शियसनेस। अॼु ताईं उहे ई कार्य भक्त बि उहे ई कार्य कंदो आहे, ईअं थोरी आहे भॻवान हिते किथे लिखियो आहे त तूं पंहिंजो कर्म छॾे ॾे। भक्त बि पंहिंजो कर्म न छॾींदा न आहिनि, सभु कर्म उहे ई कंदा आहिनि। सुबुह जो उथंदा आहिनि, जेके माण्हू जेके आम भक्त न हूंदा आहिनि से बि त सुबुह उथंदा आहिनि न। भक्त इहो सोचींदो आहे भॻवान तो केॾी केॾी कृपा कई आहे जो मूंखे तो सुबुह उथारियो आहे, हाणे मां सनानु करे तुंहिंजी आरती कंदमि, तुंहिंजी भक्ति कंदमि, नालो जप कंदमि। ऐं जेको अभक्त हूंदो आहे सो बि सोचींदो आहे की हाणे मां उथियो आहियां, हाणे उथां जल्दी सनानु करे कमाई करणु वञा, धंधो कयां, दुकान ते वञा। भॻवान हुन जीवन में न हूंदो आहे, बसि कॉन्शियसनेस चेंज। उहो ई कार्य भक्त सनानु कंदो आहे, उहो बि सनानु कंदो आहे। भक्त सनानु करे सोचींदो आहे त मां वञा थो सनानु करे पवित्र थी भॻवान जो दर्शन कंदमि, अभक्त जी कॉन्शियसनेस चेंज। भक्त सोचींदो आहे प्रशाद बनाईंदा आहिनि उन भक्त जे घर में, हुन जे घर में बि नाश्तो बणजंदो आहे। भक्त छा सोचींदो आहे, इहो जेको प्रशाद आहे सो मां भॻवान खे भोग लॻाईंदमि ऐं भॻवान जेकी कृपा जे रूप में प्रशाद मूंखे ॾींदो हुनखे खाईंदमि ताकी भॻवान जी कृपा प्राप्त थिए। अभक्त हूंदो आहे उहो सो साझो थींदो आहे की भई मूंखे न खाइण में छा खपे, अंडो खपे या फिर वो ऑमलेट फ्राई करे ॾियो या जो कुझु बि, उहो पंहिंजी इंद्रियनि जी सेवा कंदो आहे भक्त भॻवान जी सेवा। कर्म न बदलणो आहे, कॉन्शियसनेस बदलणी आहे, ऐं उन कृष्ण कॉन्शियस जे विच में जेकी बि रुकावट अचे थी उनखे कढणो आहे। हाणे ॾिसो खाइण में जेकॾहिं ॾिसजे त रुकावट कीअं, के अनुकूलस्य संकल्पो प्रतिकूलस्य वर्जन। अनुकूल जेको भॻवान जी भक्तीअ में मुंहिंजी सहायता कंदो या मूंसां जेको मतिलब वधण में मुंहिंजी सहायता कंदो उहो कार्य मां कंदमि, ऐं जेको हेठि कराईंदो भॻवान जी भक्तीअ खां परे कंदो उहो कार्य छॾणो आहे। कीअं, जीअं ॾिस खाधो खणण लाइ छॾणो, लेकिन खाधो उहो खाई सघिजो जेको भॻवान खे अर्पण करे सघिजे। त भॻवान मना कयो आहे नॉन वेजिटेरियन न आहे खाइणो, अर्पण न आहे करणो, न आहे खाइणो, त पोइ असां उहो उहा शइ अवॉइड करणी, खाधो न अवॉइड करणो। पेट भरे खाओ, पहिरीं खाईंदा ॿ त हाणे चार खाओ रोटियूं, पर उहा ई सिर्फ़ प्रशाद खाई सकूं था जेकी भगवान के अर्पण हुए तो वो उन सा छा थिनो कि असा आने जे कमाण जे सोच जे तो भक्त भी कमाईंदा है थोड़े भक्त सजो डी वेही करे माला जप करना है। भगवान श्री कृष्ण अर्जुन के युद्ध करण लाय सही रहे वा। अर्जुन भगवान जो परम भक्त हो इं थोड़े तो चाहस तो अर्जुन रखाने तीर ए कमान जा छो कंदो युद्ध करे एकड़े दी मरणो आए खण वडी की आरती बणाए पंजा लोटन वारी उनन संगद मुझी आरती करण शुरू कर मां भगवान वेठो आया मुझी आरती कर मुझी पूजा कर छद तू छो युद्ध करण ला इते ख्वार थियो आई ई चयो तस भगवान भगवान चवे छो तो युद्धाय युज्यस्व तो के युद्ध करणो आहे असा सभी संसार में आया हूं पैंजा कर्तव्य असा के पूरा करना है पर कर्तव्य किया पूरा करना है इहो सोचे करे ता असा के भगवान के प्रसन्न करनो आहे जे कदें इहा सोच अची वने तो पोए कदें असा पाप न करनासी पाप मानो छो कंदो आहे छाकाण त पैंजी इंद्रियन के प्रसन्न करण चाहिंदो आहे तदें पाप कंदो आहे मुखे ये या शय खपे थी मां या शय प्राप्त करण चाहियां थो तो उन लाइ मां हुक एंड क्रुक कुछ भी करण लाइ तैयार लेकिन मां तो भगवान जो दास आया मुखे भगवान के प्रसन्न करणो आहे तो भगवान चवे थो इहा गाल जे कदी समझ में अची वने व हर कार्य मुंजी प्रसन्नता लाइ कंदा तो पोए नैवम पापम अवाप्स्यसि पोए तांखे को पाप न लगंदो। अर्जुन खे चए थो मां तोखे चवां थो तू युद्ध कर त तू युद्ध कर चाहे युद्ध में भगवान ये भी न तो चयस तो मां चवां तो मां सामू वेठो आया ना तुझे युद्ध कर मां तोखे जीताईंदम ये भी न तो चाहे भली तुझी जीत थिए या हार थिए इं असा के भौतिक जगत में इं रहणो आहे तो इं न सोचणो आहे तो छाकाणि असा भगवान जा भक्त आयो हर जेके कम में हथ विधंदासी तो अवश्य उन में जीतंदासी भगवान असाजे साथ आहे इं थोड़े आ भगवान ॾिस अर्जुन खे बि चए थो रथ हलाइस थो पियो इअं नथो चएसि मां रथ हलायां थो पियो तोखे डिॼण जी ज़रूरत नाहे मां तोखे जीताईंदमि तूं खाली लड़ाई कर हू अॻियां वञी करे यारे अध्याय में हिकिड़े भाउ चएसि थो पियो त निमित्त मात्र बणजणो आहे त निमित्त मात्र असांखे बणजणो आहे पोइ निमित्त चाहे जीतण जो बणजो या हारण जो बणजो उहो त भगवान जी योजना आहे न भगवान थोरी अर्जुन खे चयो मां त हींअर मां छा कयो आहे त इन्हनि सभिनि खे पहिरीं मारे छॾियो आहे तोखे खाली निमित्त बणजणो आहे लेकिन भगवान असांखे बि ईअं थो चए तव्हांखे निमित्त बणजणो आहे हो सकता है पराजय जो निमित्त बणजणो हुजे हो सकता है इन कार्य के जेके असा करे रहा हूं उनमें भगवान असांजी पराजय लिखी हुजे असा के तो बस इो न सोचणो आहे तो इन कार्य में असा जीत्यूं या हारूं सुख प्राप्त थिए या दुख प्राप्त थिए लाभ थिए या हानि थिए कुछ भी थिए बस मुखे इो कार्य इन लाइ करणो आहे छाकाणि त भगवान जो आदेश आहे भगवान मुखे कर्तव्य दिनो आहे पंहिंजो कर्तव्य समझी करे कार्य कयूं त पोइ असांखे पाप न लॻंदो। तव्हां सभिनि सां लख थोरा जो एतिरो प्रेम सां ॿुधी रहिया आहियो हथ जोड़े करे प्रार्थना अथव त मुंहिंजे लाइ भगवान सां प्रार्थना कजो त मां पंहिंजी सेवा ऐं साधना चङे तरीक़े सां करे सघां। हरे कृष्ण।